मत्तेचे शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, अब्रामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ, अब्रामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहुदा व त्याचे भाऊ झाले, यहुदास तामारे पासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास आराम झाला, आरामास आमिनादाब, आमिनादाबास नहशोन, नहशोनास सलमोन, सलमोनास राहबे पासून बवाज, बवाजास रूत पासून ओबेद, ओबेदास इशाय झाला, आणि इशायास दावीद राजा झाला, उरियाच्या पत्नीपासून दाविदास सलमोन झाला, सलमोनास रहाब, रहाबास अबिया, अबियास आसा झाला, आसास यहोशाफाट, आणि यहोशाफाटास योराम, आणि योरामास उज्जिया, उज्जियास योथाम, योथामास अहाज, अहाजास हिचकिया, हिचकियास मनस्से, मनस्सेस आमोन, आमोनास योशिया, आणि बाबेलास देशांतर झाले, त्यावेळी योशियास यखन्या व त्याचे भाऊ झाले, बाबेलात देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तियेल झाला, शल्तियेलास जरुबाबेल, जरुबाबेलास अबिहूद, अबिहूदास यल्याकीम, यल्याकीमास अज्जूर झाला, अज्जूरास सदोक, सदोकास यखिम, यखिमास यलिहूद, यलिहूदास यलाजार, यलाजारास मत्तान, मत्तानास याकोब, याकोबास योसेफ झाला, जो मरियेचा पती होता तिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. अशा प्रकारे अब्रामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या, आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिची येशूपाशी मागणी झालेली होती, पण त्याचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. मरियाचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्याशी मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. तो या गोष्टीविषयी विचार करीत असता त्यास प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियाला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहिला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे, आणि ती पुत्राला जन्म देईल, आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकास त्याच्या पापापासून तारील. प्रभूने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इमान्युएल हे नाव देतील, ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले. त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला, तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने त्याच्याशी सहवास ठेवला नाही, आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले. मत्तयाचे शुभवर्तमान याचा 10 अध्याय. येशूने आपल्या 12 शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले, आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर प्रभुत्व दिले, व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला. तर त्या 12 प्रेषितांची नावे ही होती, पेत्र ज्याला शिमोन म्हणत, आणि त्याचा भाऊ आंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब, व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प, बर्थलमय, थोमा, आणि मत्तय जकद्दार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दे, शिमोन कनानी, व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहुदा इस्करियोत. येशूने या 12 जणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरणी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर त्याऐवजी इस्रायलच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. तुमच्या कमरेला सोने चांदी किंवा तांबे घेऊ नका, सोबत पिशवी घेऊ नका. तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमच्या अंगावरचे कपडे व पायातील वाहना असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वाहना घेऊ नका, काठी घेऊ नका, कारण काम करायला आपले अन्न मिळणे अवश्य आहे. ज्या कोणत्याही नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे त्याचा शोध करा, आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. त्या घरात प्रवेश करते वेळी तेथे शांती असो असे म्हणा. जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील, पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. आणि जो कोणी तुम्हा स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. मी तुम्हास खरे सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल. लांडग्यामध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. मनुष्याविषयी सावध असा, कारण जे तुम्हास न्याय सभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील. माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्या समोर आणतील. तुम्ही त्यांच्या पुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल. जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते तुम्हाला सांगितले जाईल, कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल. भाऊ आपल्या भावाविरुद्ध व पिता आपल्या मुलाविरुद्ध उठेल आणि याच विश्वासघाताने मरण्यास सोपून देईल. मुले आई वडिलावर उठून त्यांना जीवे मारण्यास देतील. माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील, पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही. शिष्य त्याच्या गुरुपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही. शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बाल जबूल म्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे देतील. लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा. म्हणून त्यांना भिवू नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकतात ते तुम्ही छतावरून गाजवा. जे शरीराला वधतात पण आत्म्याला वध करू शकत नाही त्यांना भिवू नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा त्यांनी मोजले आहेत. म्हणून घाबरू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात. जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारील त्यास मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन, पण जो कोणी मनुष्यासमोर मला नाकारील त्यास मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता प्रस्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. मी फूड पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्यांचे शत्रू होतील. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो आपल्या वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येण्याचे नाकारतो तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवेल, पण जो माझ्याकरता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवेल. जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते, आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते. जो कोणी संदेष्टांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो त्या संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जी स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हास खरे सांगतो की ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्याला भर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही. मत्तयाचे शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. येशूने त्याच्या 12 शिष्यांना आज्ञा सांगण्याचे संपविल्यावर तो तिथून निघाला आणि गालील प्रांतातील गावामध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला. बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामगिरीविषयी ऐकले तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला आणि त्यास विचारले, जो येणार होता तो तूच आहेस किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठले जातात व गरिबांना स्वार्थ सांगण्यात येते. जो कोणी माझ्यामुळे अडखळत नाही तो धन्य आहे. मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैरान प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला पोरू काय? तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात, तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? होय, मी तुम्हाला सांगतो आणि संदेष्ट्यापेक्षाही अधिक मोठा असा त्याला त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले की आले आहे की पहा, मी माझ्या दूताला तुझ्या पुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मी तुम्हास खरे सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही. तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे, आणि हल्ला करणारे ते हिरवून घेतात, कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले, आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलिया तो हाच आहे, ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको। या पिढीला मी कोणती उपमा देऊ, जी बाजारात बसून आपल्या सोबत्याला हाक मारतात त्याच्यासारखी ही पिढी आहे। ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तर तुम्ही नाचला नाहीत, आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही, योहान काही न खाता व पिता आला पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे, मनुष्याचा पुत्र खात पिता आला ते म्हणतात पहा हा खादाडा व दारूबाज जकातदार व पापी लोकांचा मित्र असून ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते। तेव्हा ज्या नगरामध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चाताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना द्वेष दिला, हे खोराजीना नगर तुझा धिक्कार असो, हे बेतेसदा नगरा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य करण्यात आली ती जर सौर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोंडपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चाताप केला असता। पण मी तुम्हास सांगतो की न्यायाच्या दिवशी सौर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल, आणि तू कपर्णहूमा शहरातून आकाशापर्यंत उंच होशील काय, तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आतापर्यंत टिकले असते, पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल। मग येशू म्हणाला, हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे उपकार मानतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या। होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हे योग्य वाटले होते। माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे, आणि पित्या वाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रा वाचून ज्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही। अहो, जे थकलेले व ओजाने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या, आणि मी तुम्हास विसावा देईन, मी अंतकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल, कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओजे हलके आहे। मत्तयचे शुभवर्तमान याचा 12वा अध्याय। त्यावेळी एका शब्बात दिवशी येशू धान्याच्या शेतातून चालला होता, शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले, तेव्हा परुषांनी हे पाहिले तेव्हा ते येशूला म्हणाले, पहा तुमचे शिष्य शब्बात दिवशी जे करू नये ते करीत आहेत। तेव्हा येशू त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्या बरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्या बरोबरच्या लोकांनी खाऊ नयेत असे कारणे नियमशास्त्राच्या विरुद्ध होते, फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, आणि प्रत्येक शब्बताच्या दिवशी परमेश्वराच्या भवनातील याजक भवनात शब्बत पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय, परंतु तरी ते निर्दोष असत। मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येते आहे। पवित्र शास्त्र म्हणते, मला दया हवी आहे आणि यज्ञ पशु नको, याचा खरा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही ह्या निर्दोष लोकास दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शब्बताचा धनी आहे। नंतर येशूने ते ठिकाण सोडले व यहुद्यांच्या सभास्थानात तो गेला। सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता, काही यहुद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? येशूने त्यांना उत्तर दिले, जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बात दिवशी ते खड्ड्यात पडले तर तो त्यास वर काढणार नाही काय? तर मग मनुष्य मेंढरापेक्षा काहीतरी कितीतरी अधिक मौल्यवान आहे, म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बात दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते। मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, तुझा हात पुढे सरळ कर। त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला। नंतर परुषांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली। परुषी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते, म्हणून येशू तेथून गेला। पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते त्या सर्वांना बरे केले, आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की तो कोण आहे हे इतरांना सांगू नका। यशया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले, हा माझा सेवक, याला मी निवडले आहे, मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो। मी आपला आत्मा त्यांच्यावर ठेवीन आणि तो परराष्ट्रीय लोकास योग्य न्यायाची घोषणा करीन। तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत, वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वाद तो विजवणार नाही। न्याय विजयास होईपर्यंत तो कसे करीन? परराष्ट्रीय लोक त्याच्यावर आशा ठेवतील, येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे. मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले. ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? परुषांनी लोकास हे बोलताना ऐकले. परुषी म्हणाले, भूते काढण्यासाठी येशू बाल जबुलीचे सामर्थ्य वापरतो आणि बाल जबुल हा तर भूताचा अधिपती आहे. परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, आपसात लढणारी राज्य नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. आणि जर सैतानच सैतानाला काढतो तर त्याच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? आणि मी जर बाल जुबुलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात? म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. किंवा एखाद्या बालवान मनुष्याच्या घरात शिरून त्याच्या घरातील सर्व वस्तूंची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकेल व मग तो चोरी करील. जो मनुष्य माझ्या बरोबर काम करीत नाही आणि जो माझ्या बरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापाची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल. पण जर कुणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येणार नाही. एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्या क्षमा करण्यात येईल. पण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्या क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? ज्या अंतकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर निघते. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. आणखी मी तुम्हाला सांगतो की जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील. कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील. काही नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, गुरुजी तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे. येशूने उत्तर दिले, जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत, असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्टाशिवाय दुसरे चिन्ह तुम्हाला मिळणार नाही. कारण योना जसा 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्या विरुद्ध साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक तेथे आहे. न्यायाच्या दिवशी दक्षिणेकडील देशाची राणी ह्या पिढी बरोबर उभी राहून हिला दोषी ठरवीन. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी तेथे आहे. जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यास सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून 20 शोधित फिरतो, पण तो त्यास मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन. आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्यास दिसते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आणखी आत्मे आपल्या बरोबर घेतो व ते आत शिरून त्यास झपडतात व त्याच्या हातात मग त्या मनुष्याची शेवटची स्थिती पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजचे ह्या पापी पिढीचे होईल. मग तो लोक समुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत, ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत. त्याच्याशी बोलणाऱ्यांना त्याने उत्तर दिले, कोण माझी आई, कोण माझा भाऊ? मग तो आपल्या शिष्याकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ हे आहेत. कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात तेच माझे भाऊ, बहीण आणि आई. मत्तयाचे सुवर्तमान याचा 13वा अध्याय. त्या दिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले, म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरणी करीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि सूर्यवर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली, काही चांगले जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहे तो ऐको. मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्यांच्या बरोबर दाखल्याने का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राजाची गुपिते जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल व त्यास भरपूर होईल, ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. ह्यास तो मी त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतकरणाने समजू नये आणि वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला खरे सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पहाव्यास पुष्कळ संदेष्ट व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही, आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकाव्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यात मिळाले नाही. आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. वाटेवर पेरलेला तो हा आहे की कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. खडकावरील पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो, कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. येशूने त्याच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणी एका मनुष्याने आपले शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्यांचा शत्रू येऊन गावामध्ये निधन पेरून निघून गेला, पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घर धन्याच्या दासाने येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यामध्ये निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा शत्रूचे आहे? दासाने त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या, मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा आणि जाळण्यासाठी पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला, तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरं त्याच्या फांद्यावर वस्ती करतात. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने 3 मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेने करून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायाला सांगितल्या, आणि दाखल्या वाचून तो त्यांच्या बरोबर काही बोलत नाही, यासाठी की संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन, जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला, तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदानाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे, चांगले बी हे राजाचे पुत्र आहे, निदन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जातात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठविल आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणाऱ्या जमा करीन आणि त्यांना अग्नीच्या बत्तीत टाकेल. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहे तो ऐको. स्वर्गाचे राज्य शेतात लपलेल्या धनासारखे आहे. ती कोणा एका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्या सेवक अति मोलवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरलेल्या मनुष्यांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तुम्हास या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्यास म्हणाले हो. तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिक्षक झाला तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या मनुष्यासारखा आहे. नंतर असे झाले की हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य ह्या मनुष्यास कुठून मिळते? हा सुताराचा पुत्र आहे ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे त्याचे भाऊ ना, याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग त्या सर्व याला कुठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्य केली नाहीत. मत्तयाचे सुवर्तमान याचा 14वा अध्याय. त्यावेळी चौथाही देशाचा राजा हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे, त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे, म्हणून त्याच्या ठाई सामर्थ्य कार्य करीत आहे. हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरुंगात टाकले होते, कारण योहान त्यास सांगत होता, तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राचे योग्य नाही. हेरोद त्यास माराव्यास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता, कारण लोकांचा असा विश्वास होता की योहान संदेष्ट आहे. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खुश केले, त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहानाचे शिर तपकात घालून मला इथे आणून द्या. हेरोद राजाला फार वाईट वाटले, तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शिर उडवले. मग त्याने त्याचे शिर तपकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले. मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागे निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्यास त्याच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले. मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे, लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतः करता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या. परंतु येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना काही खावायला द्या. ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते माझ्याकडे आणा. मग लोकांस गवतावर बसवण्याची आज्ञा केली. त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. ते सर्व जेवण तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्याच्या त्यांनी 12 टोपल्या भरून घेतल्या. जेवणाचे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होतीच. मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवास बसून माझ्या पुढे पलीकडे जा. असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले. लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला. रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता, पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हिलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते. तेव्हा रात्रीच्या 4th प्रहरी येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. पण येशू लगेच त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. पेत्र म्हणाला, प्रभूजी, जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपल्याकडे येण्यास सांगा. येशू म्हणाला, ये. मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला. तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात. नंतर ते पलीकडे गनेसरेताच्या भागात गेले. तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजारास त्याच्याकडे आणले आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काटाला स्पर्श करू द्यावा अशी विनंती केली. तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले. मत्तयचे सुवर्तमान याचा 15 अध्याय. तेव्हा यरुशलेम शहराहून काही परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवण्यापूर्वी हात धुवत नाहीत. येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाच्या आज्ञा का मोडता? कारण देवाने सांगितले आहे की तुझ्या आई वडिलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई वडिलांबद्दल वाईट बोलतो त्यास जीवे मारावे. पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, ते देवाचे नियमशास्त्र मोडित आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. या प्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो, हे लोक ओटाने माझा सन्मान करतात पण त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात. तेव्हा लोकास आपल्या जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या, जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते. नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, पुरुषांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले, हे आपणाला कळले काय? आपण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. त्यांना जाऊ द्या, ते आंधळे वाटडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील. पेत्र म्हणाला, आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा. येशूने त्यांना विचारले, तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते मग शौच कुंपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय? परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात ते अंतकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतकरणातून बाहेर निघतात. या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात, परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही. नंतर येशू तेथून निघून सौर व सिदोनाच्या भागात गेला. तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, प्रभू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे. पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, तिला पाठवून द्या कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. पण येशूने उत्तर दिले, मला देवाने फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढराकडे पाठवले आहे. मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली. ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, प्रभूजी मला मदत करा. परंतु त्याने म्हटले, मुलाची भाकर घेऊन कुत्रास टाकणे योग्य नाही. ती स्त्री म्हणाली, होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, मुली तुझा विश्वास मोठा आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच वेळी तिची मुलगी बरी झाली. नंतर येशू तेथून निघून गालिलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला. मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. त्यांनी आपल्या बरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकास आणले होते आणि त्यांनी त्या आजारांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्रायलच्या देवाचे गौरव केले. मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज 3 दिवसापासून माझ्या बरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही. त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील. शिष्य त्यास म्हणाले, एवढ्या मोठ्या लोक समुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कुठून असणार? तेव्हा येशू म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, आमच्याकडे 7 भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत. मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. मग त्या 7 भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. तेव्हा ते सर्व जीवन तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या 7 टोपल्या गोळा केल्या आणि जेवणारे स्त्रिया व लेकरे सोडून 4,000 पुरुष होते. मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवास बसून मगदानाच्या प्रदेशात गेला. मत्तयचे सुवर्तमान याचा 16 अध्याय. परुषी आणि सदुकी लोकास येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले व आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली. परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे, आणि तुम्ही सकाळी म्हणता आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हाला आकाशाचे स्वरूप ओळखता येते पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय? दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्टाशिवाय दुसरे चिन्हे दिले जाणार नाही. मग तो त्यांना सोडून गेला. येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध असा. तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे. पण येशूने हे ओळखून म्हटले, अहो अल्प विश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता? तुम्हाला अजून समजत नाही काय? 5 भाकरीची 5,000 लोकांस जीव घातले ते, आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हाला आठवत नाही काय? तसेच 4,000च्या जेवणाला 7 भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हाला आठवत नाही काय? मी भाकरीविषयी तुम्हास बोललो नाही तर परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा असे म्हणालो हे तुम्हास कसे समजत नाही? तेव्हा त्यांना समजले की त्याने त्यांना भाकरीच्या खमीराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते, तर परुषी आणि सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहायला सांगितले होते. येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि ते म्हणाले, काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलिया, तर दुसरे काही इर्मया किंवा संदेष्टांपैकी एक असे म्हणतात. मग येशू त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. येशू म्हणाला, शिमोन बारियोना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले. आणखी मी तुला असे सांगतो की तू पेत्र आहेस, आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, आणि तिच्या पुढे मृत लोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याचे किल्ले देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यांना, मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका असे निक्षून सांगितले. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की आपण येरुश्लेम शहराला जाऊन वडील यहुदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्राने त्यास एका बाजूला घेऊन निषेध करून म्हटले, प्रभू तुझ्यापासून हे दूर असो, असे तुला कधी होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तुम्हाला अडखळ नाहीस कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावित नाहीस तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस. तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळविल. जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल? कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतासहित येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. मी तुम्हाला खरे सांगतो की येथे उभे राहणारेतले काही जण असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. मत्तयाचे शुभवर्तमान याचा 17वा अध्याय. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्यांच्या देखत त्याचे रूप पालटले, त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे एलिया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले. पेत्र येशूला म्हणाला, प्रभू येथे असणे हे आपणासाठी बरे आहे, आपली इच्छा असेल तर मी येथे 3 मंडप करतो, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलियासाठी. तो बोलत आहे तो पहा, इतक्यात एक तेजस्वी मेघाने त्याच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. येशू बरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली तेव्हा ते जमिनीवर पालते पडले कारण ते फार घाबरले होते. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, उठा, घाबरू नका. मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असता येशूने त्यांना आज्ञा केली की मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये. मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की एलिया अगोदर आला पाहिजे? तेव्हा त्याने उत्तर दिले, एलिया येऊन सर्व काही नीटनेटके करील हे खरे, पण मी तुम्हाला सांगतो की एलिया आलाच आहे आणि त्यांनी त्यास ओळखले नाही, पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्यास केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे. तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे. हे शिष्यांच्या ध्यानात आले. नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी माझ्या मुलावर दया करा, त्यास फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. मी त्यास आपल्या शिष्याकडे आणले पण त्यांना त्यास बरे करता येईना. येशूने उत्तर दिले, अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्या बरोबर आणखी कोटवर राहू, मी तुमचे किती सहन करू, त्यास माझ्याकडे आणा. येशूने त्या भूताला धमकावले तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्यास घटकेला तो मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशू जवळ येऊन म्हणाले, आम्हास ते का काढता आले नाही? तेव्हा तो म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्याच जर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा असे तुम्ही म्हटला तर तो डोंगर जाईल, तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही. तर ही प्रार्थना व उपवास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. जेव्हा ते एकत्र गालील प्रांतात आले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र मनुष्याच्या हाती धरून दिला जाणार आहे, ते त्यास जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. तेव्हा शिष्य फार दुःखी झाले. येशू आणि त्याचे शिष्य कफरनहूमास आले तेव्हा परमेश्वराच्या भवनाचा कर वसूल करणारे आले. ते पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचे गुरु कर देत नाहीत काय? त्याने म्हटले, होय देतो. मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्या अगोदर येशू म्हणाला, शुमना तुला काय वाटते, पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलाकडून की परक्यांकडून? जेव्हा तो म्हणाला परक्यांकडून, तेव्हा येशूने त्यास म्हटले, तर मग मुले मोकळी आहेत, तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळटाक आणि पहिल्याने वरील तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल, ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. मत्तयाचे सुवर्तमान याचा 18वा अध्याय. त्यावेळी शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण? तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्याच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे, आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो. परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील, त्याच्या गळ्यात जातेची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे. अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीचे ठरेल. जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्व काळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीत तुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल. जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या, कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे. सावध असा, ही लहान मुले यांना कमी समजू नका, कारण मी तुम्हास सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात, आणखी जे हरवलेले त्यास ताराव्यास मनुष्याचा पुत्र आला आहे. जर एखाद्या मनुष्याजवळ 100 मेंढरे आहेत आणि त्याच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो 99 मेंढरे टेकडीवर सोडून देऊन आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही? आणि जर त्या मनुष्यास हरवलेले मेंढरू सापडले तर त्यास कधीही न हरवलेल्या 99 मेंढराबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल, असे मी तुम्हाला खरे सांगतो. तशाच प्रकारे या लहान मुलापैकी एकाच अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही. जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करेल तर जा आणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्याने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस. जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्या बरोबर घे, यासाठी की जे काय झाले त्याविषयी साक्ष द्यायला 2 किंवा 3 जण तेथे असतील. जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज. मी तुम्हाला खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले. तसेच मी तुम्हाला खरे सांगतो की जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करीत तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, प्रभू जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास 7 वेळा क्षमा करावी काय? येशूने उत्तर दिले, मी तुला सांगतो फक्त 7 वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 7 च्या 70 वेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा. म्हणूनच स्वर्गाच्या राज्यातील तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाचे पैसे परत घेण्याचे ठरवले. जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरुवात केली तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयाचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले. त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते. तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड करावी. परंतु त्या चाकराने पाया पडून गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या, जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन. त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले. नंतर त्याच चाकराचे काही 100 चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आत्ताच्या आत्ता दे. परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या, जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन. पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साप नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरुंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते. घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा तो फार दुखी झाले. तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले. तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, दुष्टा तू माझे कितीतरी देणे लागत होतास परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे कर्ज माफ केले. म्हणून तू तुझ्या बरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस. मालक फार संतापला. शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरुंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरुंगात सोडले नाही. जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पित्या तुमच्या करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही. मत्तयाचे सुवर्तमान याचा 19वा अध्याय. येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालील प्रांतातून निघून गेला आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहुदिया प्रांतास गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकास येशूने बरे केले. काही परुषी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे काय? येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की जेव्हा देवाने जग उत्पन्न केले त्यांना नर व नारी असे निर्माण केले आणि देव म्हणाला, म्हणून पुरुष आपल्या आई वडिलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील, ती दोघे एक देह होतील. म्हणून दोन व्यक्ती या दोन नाही तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये. पुरुषांनी विचारले, असे जर आहे तर मग पुरुषांनी सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली? येशूने उत्तर दिले, तुमच्या अंतकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती. मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पतीने परपुरुषाशी व्यभिचार करणे होय. मग त्याचे शिष्य त्यास म्हणाले, जर पती व पत्नी मधील परिस्थिती अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल. येशूने उत्तर दिले, अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येकाला शक्य होणार नाही परंतु ज्यांना ही शिकवण स्वीकारण्याची मोकळीक दिली आहे तेच घेतील. कारण आईच्या उदरातून जन्मतास नपुंसक असे आहेत व मनुष्यांनी केले तसे नपुंसक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुंसक करून घेतले आहेत ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे. नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी ह्यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले परंतु येशू म्हणाला, लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे. मुलावर हात ठेवल्यावर येशू तिथून निघून गेला. नंतर पहा, कोणी एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत? येशूने उत्तर दिले, काय चांगले आहे असे मला काय विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे. पण जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ. त्याने विचारले, कोणत्या आज्ञा? येशूने उत्तर दिले, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या आई वडिलांना मान दे, आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरांवर प्रीती कर. तो तरुण म्हणाला, या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे, मी आणखी काय करावे? येशूने उत्तर दिले, तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरिबांना वाटून दे, म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण जेव्हा त्या तरुणाने हे ऐकले तेव्हा त्यास फार दुःख झाले, कारण तो खूप श्रीमंत होता. म्हणून तो येशूला सोडून निघून गेला. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. मी तुम्हास सांगतो की धनवानाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे. जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, मग कोणाचे तारण होईल? येशूने आपल्या शिष्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. पेत्र येशूला म्हणाला, पहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत, मग आम्हास काय मिळेल? येशू म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्या मागे आलात ते सर्व 12 राजासनावर बसाल आणि इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय कराल. ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आई वडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल. पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटले होतील आणि जे शेवटले आहेत ते पहिले होतील. मत्तयाचे शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय. हेरोद राजाच्या दिवसात यहुदिया प्रांतातील बेतलहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरुशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहिला आणि त्यास नमन कराव्यास आलो आहोत. जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम शहर घाबरून गेले. हेरोद राजाने जे सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमून त्यांना विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे, ते त्यास म्हणाले, यहुद्या प्रांतातील बेतलहेम शहरात, कारण संदेष्ट्यांच्या द्वारे असे लिहिले आहे की हे बेतलहेमा यहुद्यांच्या प्रांता, तू यहुद्यांच्या सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस. असे मुळीच नाही, कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्रायल लोकांचा सांभाळ करीन. मग हेरोद राजाने ज्ञानी लोकास गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली. त्याने त्यांना बेतलहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हा शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्यास नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते त्याच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहिला होता त्याने बेतलहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून ज्ञानी लोकास अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्याच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली. देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका अशी सूचना दिल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून गेले. ते गेल्यावर प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे. त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला. तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे असे जे प्रभूने संदेष्टांच्या द्वारे सांगितले ते पूर्ण झाले. तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद राजा अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेतलहेमास व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे पुरुष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जेवे मारले. यिर्मिया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे, रामा येथे रडणे व मोठा अंकात ह्याचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलाकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. पुढे हेरोद राजा मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिस्र देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ बालका स्वतःच्या आईस घेऊन इस्रायल देशात जा, कारण बालकांचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत. तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायल देशात आला. परंतु यारखेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहुदिया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला व नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला, अशासाठी की त्याला नासुरी म्हणतील हे जे संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. मत्तयाचे शुभवर्तमान याचा 20वा अध्याय. म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेत मालकासारखे आहे, जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला. त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला एक चांदीचे नाणे देण्याचे कबूल केले आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठवले. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच एक काम नव्हते. मग तो त्यांना म्हणाला, तुम्ही सुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हास देईन. मग ते काम करण्यास मळ्यास गेले. तो मनुष्य 12 वाजता आणि 3 वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी लोकांस 2 वेळा जाऊन मजुरीवर घेतले. 5 वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, तुम्ही काही काम करता? दिवसभर येथे का उभे राहिले आहात? त्या लोकांनी उत्तर दिले, आम्हास कुणी काम दिले नाही. तो मनुष्य त्यांना म्हणाला, तर मग तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा. संध्याकाळी द्राक्षमळ्याचा मालक मुकादा मला म्हणाला, मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका. मी ज्याला अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या, नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या. मी कामावर रोजगारीने पाहिल्याने बोलवलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या. जे मजूर संध्याकाळी साधारण 5 वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले, प्रत्येकाला 1 नाणे मजुरी मिळाली. मग ज्याला सुरुवातीला कामावर घेण्यात आले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले, त्यांना वाटत होते की इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतील, पण त्या सर्वांना चांदीचे 1 नाणे मजुरी मिळाली. त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले. ते म्हणाले, ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ 1 तासच काम केले, परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीची मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात कष्ट केले. परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हणाला, मित्रा, मी तुझ्या बाबतीत अन्याय करीत नाही. मी तुला 1 चांदीचे नाणे मजुरी देईन यावर आपण सहमत झालो नाही का? जे तुझे आहे ते घे आणि चालायला लाग. तुला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या मनुष्यास द्यायची आहे. मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून तुला हेवा वाटतो का? म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील. येशू यरुशलेम शहराला जात असता त्याने त्याच्या शिष्यांना एका बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, पहा आपण यरुशलेम शहराकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्यास मरणदंड ठरतील आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खेळावयास त्यास परराष्ट्रांच्या हाती देतील, परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल. त्यानंतर जब्दीच्या मुलाची आई आपल्या मुलासह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्यास एक विनंती केली की त्याने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल, असे वचन द्या. तो तिला म्हणाला, तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय? ते म्हणाले, होय पिता येईल. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही खरोखर माझ्या प्यालातून प्याल. खरे माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान कोणाला देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरवले आहे. जेव्हा इतर 10 शिष्यांनी हे ऐकले तेव्हा त्या दोघा भावावर नाराज झाला. मग येशूने त्यांना बोलावून म्हटले, परराष्ट्रीय लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते, पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि ज्याला पहिला व्हायचे आहे त्याने दास झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे ह्यासाठी आपला जीव खंडिनी म्हणून देण्यासाठी आला. ते यरिहो शहर सोडत असता मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. रस्त्याच्या कडेला 2 आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की येशू येथून जात आहे तेव्हा ते मोठ्याने ओरडले, प्रभू येशू दाविदाच्या पुत्रा आमच्यावर दया करा. जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले, पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, प्रभू दाविदाचा पुत्रा आमच्यावर दया करा. मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने विचारले, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? त्या आंधळ्या मनुष्याने उत्तर दिले, प्रभूजी आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे. येशूला त्यांच्याबद्दल कळवळ आला आणि त्याने त्याच्या डोळ्याला स्पर्श केला, त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्या मागे गेले. मत्तयाचे सुवर्तमान याचा 21वा अध्याय. येशू व त्याचे शिष्य येरुशलेम शहराजवळ आले असता ते जैतूनाच्या डोंगराजवळ बेथफगे या जागी थांबले. नंतर येशूने त्यांच्या दोन शिष्यांना पाठवले, त्यांना असे सांगितले की तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच एक गाढवी बांधलेली व तिच्या बरोबर एक शिंगरू असे तुम्हाला आढळेल, त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या. जर कोणी तुम्हाला काही विचारले तर त्यास सांगा की प्रभूला याची गरज आहे, तो ती लगेच माझ्याकडे पाठवीन. हे यासाठी घडले की संदेष्टेच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. शिष्यांनी गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले, दुसऱ्यांनी झाडाच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. येशूच्या पुढे चालणारा लोक समुदाय आणि मागे चालणारे मोठ्याने घोषणा करू लागले, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, परम उच्चामध्ये होसान्ना. जेव्हा येशूने येरुशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, हा कोण आहे? जमावाने उत्तर दिले, हा गालील प्रांतातील नासरेत नगरातून आलेला येशू संदेष्टा आहे. मग येशूने देवाच्या भवनात प्रवेश केला. तेथे जो लोक विक्री व खरेदी करीत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. पैशाचा व्यवहार करणाऱ्यांची मेजे आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकीत उलथून टाकल्या. तो त्यांना म्हणाला, असे लिहिले आहे, माझ्या घरात प्रार्थनेचे घर म्हणतील, पण तुम्ही त्यास लुटाऱ्यांची गुहा केली आहे. मग आंधळे आणि पांगळे लोक त्याच्याकडे परमेश्वराच्या भवनात आले आणि त्यांना त्याने बरे केले. परंतु जेव्हा मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि परमेश्वराच्या भवनाच्या आवारात लहान मुलांना दाविदाच्या पुत्राला होसन्ना अशी घोषणा देताना पाहिले तेव्हा त्यांना संताप आला. त्यांनी त्यास विचारले, ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना? येशूने त्यांना उत्तर दिले, होय, परंतु तू बालके व तानुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? नंतर येशू त्यास सोडून शहराबाहेर बेथानीस गेला. तो रात्रभर तिथे राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली. रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला, पण पानाशिवाय त्यास काही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, यापुढे तुला कधीही फळ न येवो, आणि ते झाड लगेच वाळून गेले. शिष्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले? येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे तर ह्या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणलात तरी ते घडेल. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल. येशू परमेश्वराच्या भवनात गेला. येशू तेथे शिक्षण देत असता मुख्य याजक लोक व वडीलजण येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हास कोणी दिला? येशू म्हणाला, मी सुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो, जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मी तुम्हास सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा कुठून होता, स्वर्गाकडून कि मनुष्याकडून? येशूच्या ह्या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? पण जर तो मनुष्याकडून होता असे आपण म्हणालो, आपल्याला लोकांची भीती आहे कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्वजण म्हणतात. म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हास माहित नाही. तेव्हा येशू म्हणाला, तर मग मी कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करतो हे मीही तुम्हास सांगणार नाही. याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्यास दोन पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर. मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही. परंतु नंतर त्या मुलाने मन बदलले व तो गेला. नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर. त्या मुलाने उत्तर दिले, होय बाबा मी जातो. पण तो गेला नाही. त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडिलांची आज्ञा पाळली? ते म्हणाले, पहिल्या मुलाने. येशू म्हणाला, मी खरे सांगतो, जकतदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. कारण योहान नीतिमत्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला, परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण जकतदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि ते तुम्ही पाहिले, पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही. हा दुसरा दाखला ऐका. एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्ष लावली, त्या भोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि मळा बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला. मग तो दुसऱ्या दिवशी निघून गेला. जेव्हा द्राक्ष तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जीवे मारले, नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. मग शेतकऱ्याकडे त्या मनुष्याने आणखी एका चाकर पाठवला. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले, पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. नंतर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला त्याच्याकडे पाठवले. तो म्हणाला, निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील. पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले, तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, हा तर मालकाचा मुलगा आहे, तो वारस आहे, चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ. त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले. मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्याचे काय करेल? यहुदी मुख्य याजक लोक आणि पुढारी म्हणाले, तो या लोकास खात्रीने मरणदंड देईल, कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला द्राक्षमळा दुसऱ्याच खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील अशांना तो ते देईल. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे, हे प्रभूने केले आहे. आमच्या दृष्टीने हे अद्भुत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल. जो कोणी या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील, परंतु जर हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगा भुगा होईल. येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परुषांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलला आहे हे त्यांनी ओळखले. त्यांना येशूला ठार करायचे होते, पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानित होते. मत्तयाचे सुवर्तमान याचा 22वा अध्याय. येशू त्यांच्याशी पुन्हा एकदा दाखल्याने बोलला. त्यास उत्तर देऊन म्हणाला, स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने त्यांच्या मुलांच्या लग्नानिमित्ताने भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने त्याच्या चाकरांना पाठवून ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलविण्यास सांगितले, पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला. नंतर राजाने आणखी काही चाकरांना पाठवून दिले. राजा चाकरांना म्हणाला, मी त्या लोकांस अगोदरच आमंत्रण दिले आहे, म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पहा मेजवानी तयार आहे, मी माझे चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापले आहेत आणि सगळे तयार आहेत. लग्नाच्या मेजवानीस या चाकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी चाकराकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामात निघून गेले. एक शेतात काम करायला गेला तर दुसरा व्यापार करायला गेला. काहींनी चाकरांना पकडून अपमान केला व त्यास जीवे मारले. राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठवले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्याचे शहर जाळले. मग राजा त्याच्या चाकरांना म्हणाला, मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलावले होते ते लायक नव्हते, म्हणून रस्त्याच्या कोपऱ्यावर जा आणि तेथे तुम्हाला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा. मग ते चाकर रस्त्यावर गेले, त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे चाकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांस जमा केले आणि लग्नाचा मंडप पाहुण्यांनी भरून गेला. मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. लग्नाचा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. राजा त्यास म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता तू येथे कसा आलास? पण त्यास काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्यास बाहेर अंधारात टाका. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. मग परुषी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले, शब्दास पकडण्याचा प्रयत्न करू लागले. परुषांनी त्याचे शिष्य हेरोद्यासह त्याच्याकडे पाठवून ते म्हणाले, गुरुजी, आम्हास माहित आहे की आपण खरे आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही, म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देण्यायोग्य आहे की नाही. येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहित होता, म्हणून तो म्हणाला, ढोंग्यानो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा. त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. तेव्हा येशूने विचारले, या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे? त्या लोकांनी उत्तर दिले, कैसराचे. यावर येशू त्यांना म्हणाला, जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या. येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले. पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या काही सदुक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले. ते म्हणाले, गुरुजी, मोशेने शिकविले की जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूळबाळ नसेल तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल. आता आमच्यामध्ये 7 भाऊ होते, पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व 7 भावांनी त्याच्याशी लग्न केले आणि मरण पावले. शेवटी तिसरी मरण पावली. आता प्रश्न असा आहे की पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व 7 भावांनी तिच्याशी लग्न केले होते. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हाला शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. तुम्हाला समजले पाहिजे की पुनरुत्थानाच्या दिवसात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत. उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील, तरी मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? ते असे की मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे. जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्यांच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले. येशूने सदुकी लोकांस निरुत्तर केले असे ऐकून परुषांनी एकत्र येऊन मसलत केली. एक परुष नियमशास्त्राचा जाणकार होता, त्याने त्याची परीक्षा पहावी म्हणून प्रश्न केला. त्याने विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वात महत्वाची आहे? येशूने उत्तर दिले, प्रभू आपला देव याजवर तो आपल्या पूर्ण अंतकरणाने, आपल्या पूर्ण जीवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. सर्व नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञावरच अवलंबून आहे. म्हणून परुषी एकत्र जमले असता येशूने त्यांना प्रश्न केला. येशू म्हणाला, ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे? पुरुषांनी उत्तर दिले, ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे. त्यावर येशू त्यांना म्हणाला, तर दाविद देवाच्या आत्म्याद्वारे त्याला प्रभू असे कसे म्हणतो? तो म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूस बैस. आता मग जर दाविद त्यास प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो? तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्यास उत्तर देता येईना आणि त्या दिवसानंतर त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कुणीही केले नाही. मत्त्याचे शुभवर्तमान याचा 23 अध्याय. येशू लोकांशी व त्यांच्या शिष्यांशी बोलला. तो म्हणाला, नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा, पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. आवाह वहा वयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यावर देतात, पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोट देखील लावत नाहीत. ते याचे सर्व कामे लोकांनी पहावे म्हणून करतात, कारण ते आपले स्मरणपत्रे रुंद करतात आणि आपल्या झग्याचे काट मोठे करतात. मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच येहुद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना रब्बी म्हणावे असे त्यांना वाटते. परंतु तुम्ही स्वतःला रब्बी म्हणून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात. तुमचा गुरु एकच आहे आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्या सर्वात मोठा होय. जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल. अहो परीशांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता. तुम्ही स्वतः तर आत जात नाहीत, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. अहो परीशांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता. यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल. परीशांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालती घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्यातून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता. तुम्हास दुःख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता जर कोणी परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तर काही नाही, पण जर एखादा त्या भवनातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो तर तो बांधलेला आहे. तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि परमेश्वराचे भवन यापैकी कोणते अधिक महत्वाचे आहे? ते सोने किंवा भवन जे त्या सोन्याला पवित्र बनवते? आणि तुम्ही असे म्हणता, जर एखादा विधीशी शपथ घेतो तर त्यामध्ये काही वावगे नाही, पण जर एखादा विधीवरील अर्पणाची शपथ घेतो तर तो बांधलेला आहे. तुम्ही आंधळे आहात, कारण मोठे काय आहे, हे अर्पण का अर्पणाला पवित्र करणारी विधी. म्हणून जो विधीची शपथ घेतो तो त्या विधी बरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्यांचीही शपथ घेतो. परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता. पुदिना, शेप, जिरे याचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत. पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडाव्याच्या नव्हत्या. तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता. अहो परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता, पण त्या आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत. अहो परुषांनो, तुम्ही आंधळे आहात. अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा, म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. अहो परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. रंग सफेदी केलेल्या कमरासारखे तुम्ही आहात. त्यावरून चांगल्या दिसतात, पण आतून मरण पावलेल्या मनुष्याच्या हाडांनी भरल्या आहेत. तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता, पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात. अहो परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि जे लोक नीतिमान जीवन जगले त्यांच्या कबरा सजवता. आणि तुम्ही म्हणता, जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्याचे भागीदार झालो नसतो. पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जीवे मारले त्याचेच तुम्ही वंशज आहात, असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता. पुढे व्हा आणि तुमच्या वडिलांनी सुरू केलेली पापे कामे पूर्ण करा. तुम्ही साप व विषारी सापाचे पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जीवे माराल, त्यापैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल. म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला विधी आणि पवित्र स्थान यांच्यामध्ये ठार मारले, तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे. त्याचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हाला खरे सांगतो, या सर्व गोष्टींची शिक्षा तुमच्या पिढीवर होईल. हे यरुश्लेमे, यरुश्लेमे, संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पांखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, आता तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड होईल. मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो असे म्हणेपर्यंत तू मला पाहणारच नाहीस. मत्तेचे शुभवर्तमान याचा 24वा अध्याय. मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता. त्याचे शिष्य त्याच्याकडे त्याच परमेश्वराचे भवन दाखवायला आले, परंतु त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही या सर्व गोष्टी पाहताना, आता मी तुम्हास खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही. मग जो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, आम्हा सांगा की ह्या गोष्टी कधी होतील. आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे, हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे? येशूने त्यास उत्तर दिले, सांभाळ, कुणीही तुम्हास फसवू नये, कारण माझ्या नावाने पुष्कळ जण येतील आणि म्हणतील मी ख्रिस्त आहे, आणि ते पुष्कळ लोकांस फसवितील. सांभाळ, तुम्ही लढायाबद्दल आणि लढायाच्या अफवांबद्दल ऐकाल, पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिवू नका. ह्या गोष्टी घडल्याच पाहिजेत, तरी इतक्याच शेवट जवळ येणार नाही. कारण एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील, पण ह्या सर्व गोष्टी प्रसूती वेदनांची सुरुवात अशा आहेत. ते तुम्हास छळवणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जीवे मारतील, आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. मग पुष्कळांना अडथळा होईल, ते एकमेकाविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि ते पुष्कळांना फसवितील. सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहील तोच तारला जाईल. सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राजाची ही सुवार्ता सर्व राज्यभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल. तर दानियल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड कळणारी अमंगळ गोष्ट पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पहाल. वाचकाने हे ध्यानात घ्यावे. त्यावेळी यहुदिया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये. जो कोणी शेतात असेल त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये. त्या काळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अशा स्त्रियांना फार कठीण जाईल. जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बात दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही किंवा पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्या काळी येतील. आणखी देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले असते तर कुणीही मनुष्य वाचला नसता, परंतु त्याच्या निवडलेल्यासाठी तो ते दिवस थोडे करीन. त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पहा ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उद्यास येतील, ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निवडलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हाला सावध केले आहे. एखादा मनुष्य तुम्हाला सांगेन, पहा ख्रिस्त अरण्यात आहे, तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पहा तो आतल्या खोलीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल. जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिदडेही जमतील. सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल. सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातील तारे गळून पडतील. आकाशातील सर्व बळे दळमळतील. आकाश व गुंडाळी सारखे गुंडाळले जाईल. तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. मनुष्याचा पुत्र करण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील. अंजिराच्या झाडापासून शिका. अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते. त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की तो दरवाजा जवळ आहे. मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधी नष्ट होणार नाहीत. पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काहीही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाहीत किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही. नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. तेव्हा जसे महापूर येणे अगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवा जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. दोन स्त्रिया जात्यावर जळीत असल्या असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हाला माहित नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे. हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहित असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. ह्या कारणासाठी तुम्ही सुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हाला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल. तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्यावं म्हणून नेमले आहे, तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे? जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे. मी तुम्हाला खरे सांगतो की मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करेल. पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की माझा धनी विलंब करीत आहे, तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवत करील आणि दारू पिऊन मस्त होईल आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल. मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवेल आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल. मत्तयाचे शुभवर्तमान याचा 25वा अध्याय. तेव्हा त्या दिवसात स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे असेल. त्यांनी त्याचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. त्यांच्यातल्या 5 मूर्खा होत्या आणि 5 शहाण्या होत्या. मूर्खा कुमारींनी आपले दिवे घेतले पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले. आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या. मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे, बाहेर जाऊन त्यास भेटा. सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या, आमचे दिवे विचत आहेत. पण शहाण्याने उत्तर देऊन म्हणले, ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही, त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्याकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या. त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्या बरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला. नंतर दुसऱ्या कुमारिकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी, आमच्यासाठी दरवाजा उघडला. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही. म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हास माहीत नाही. कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासात जाणे अगोदर आपल्या चाकरांना बोलावून आपली मालमत्ता त्याच्या हाती दिली. त्यांच्यातील एकाला त्याने 5,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या, दुसऱ्याला त्याने 2,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आणि तिसऱ्याला त्याने 1,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या. प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासात गेला. ज्याला 5,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली आणि आणखी 5,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या. त्याचप्रमाणे ज्याला 2,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी 2,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या. पण ज्याला 1,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले. बराच काळ लोटल्यावर त्या चाकराचा मालक आला व त्याने त्यांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली. ज्याला 5,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने मालकाकडे आणखी 5,000 आणून दिल्या. तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी 5,000 नाणी मिळविली. त्याचा मालक म्हणाला, शब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरोसा ठेवण्या योग्य चाकर आहेस. तू थोड्या नाण्याविषयी इमानदारीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आज जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्या मनुष्यात 2,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या तो मालकाकडे आला आणि म्हणाला, मालक, तुम्ही मला 2,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या, त्यापासून मी आणखी 2,000 कमवले आहेत. मालक म्हणाला, शब्बास, चांगले आणि विश्वासू दासा, तू भरोसा ठेवण्या योग्य चाकर आहेस. तू थोड्या नाण्याविषयी इमानदारीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आज जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. मला आपली भीती होती म्हणून मी जाऊन तुमचा 1,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपून ठेवल्या. हे घ्या, तुमच्याच आहेत. मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो. हे तुला माहीत होते तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस, म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते. म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्या जवळच्या 1,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्या जवळ 10,000 सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या. कारण आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्यास भरपूर होईल. पण जो आपल्याजवळ असलेल्यांचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याचपासून काढून घेण्यात येईल. नंतर मालक म्हणाला, त्या निकामी चाकराला बाहेर अंधारात टाक, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील. मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या दिव्यदूतासह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकापासून विभक्त करेल. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडापासून वेगळी करतो तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवीन, पण शेरडांना तो डावीकडे बसवीन. मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे. त्या राज्याचे वतनदार व्हा, हे तुमचे राज्य आहे. कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयाला दिले, मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले, मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले, मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, मी तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू, आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले? आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले? किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? आणि तू आजारी असता आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरुंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो, येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले तर ते तुम्ही मलाच केले. मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यास म्हणेल, माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, सारोकालिक अग्नीत जा। हा अग्नी शैतान व त्याच्या दूतासाठी तयार केला आहे। ही तुमची शिक्षा आहे, कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही। मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावायला दिले नाही। मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही। मी वस्त्रहीन होतो पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत। मी आजारी आणि तुरुंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही। मग ते लोक सुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी किंवा तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले किंवा वस्त्रहीन आजारी किंवा तुरुंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही। मग राजा उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो, माझ्या अनुयायातील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले। मग ते अनितिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील। मत्तयाचे शुभवर्तमान याचा 26वा अध्याय। मग येशूने ही सर्व वचने सांगण्याचे संपविल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, 2 दिवसांनी वलांडाणाचा सण आहे हे तुम्हास माहीत आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जीवे मारले जाण्यासाठी धरून दिला जाईल। मग मुख्य याजक लोक आणि वडील वर्ग महायाजकाच्या महालात जमले। मुख्य याजकाचे नाव कैफा होते। सभेत त्यांनी मिळून मसलत केली की येशूला कपट्याने अटक करून आणि जीवे मारावे। तरीही ते म्हणत होते, सणाच्या दिवसात नको, नाहीतर लोकांमध्ये दंगा होईल। तेव्हा येशू बेथानी गावामध्ये शिमोन जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरात होता। येशू तेथे असताना एक स्त्री त्याच्याकडे आली। अति मौल्यवान सुवासिक तेलाची अलाब वस्त्री कुंपी तिच्या जवळ होती, आणि तो जेवणात टेकून बसला असता तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले। पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले तेव्हा त्यांना राग आला। शिष्य विचारू लागले, असा नाश कशाला? ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते। पण येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते। त्याने त्यांना विचारले, तुम्ही त्या स्त्रीला का त्रास देत आहात? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे। गरीब लोक तुमच्या बरोबर नेहमीच असतील, पण मी तुमच्या बरोबर नेहमी असणार नाही, कारण तिने माझ्या शरीरावर जे सुवासिक तेल ओतले ते मला पुरण्याच्या तयारीसाठी तिने केले। मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे सुवार्ता गाजवली जाईल तेथे तेथे ह्या स्त्रीने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल। 12 शिष्यांपैकी एक यहुदा इस्करियत मुख्य याजकाकडे गेला। यहुदा म्हणाला, मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल? तेव्हा त्यांनी त्यास 30 नाणी दिली। तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला। बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले। ते म्हणाले, आम्ही आपल्यासाठी वलांडाणाचे जेवण कोठे करावे अशी आपली इच्छा आहे। येशू म्हणाला, तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा, प्रभूजी म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे, तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वलांडण साजरा करणार आहे। येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वलांडण सणाचे जेवण तयार केले। संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवायला बसला। जेवण करीत असता येशू म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यातला एक जण माझा विश्वासघात करील। ते खूप दुःखी झाले। त्यांच्यातील प्रत्येक जण त्यास विचारू लागला, प्रभूजी तो मी तर नाही? मग येशूने उत्तर दिले, ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच माझा विश्वासघात करील। जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा तो जातो खरा, पण तो त्याच्या विश्वासघात करतो, त्यास धिक्कार असो। तो मनुष्य जर जन्माला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते। मग यहुदा जो त्याचा विश्वासघात करणार होता तो येशूकडे वळून म्हणाला, रब्बी तो मी आहे का? येशू त्यास म्हणाला, तू म्हणालास तसेच आहे। ते जेवण करीत असता येशूने भाकर घेतली, तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली। त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली। तो म्हणाला, घ्या, खा, हे माझे शरीर आहे। नंतर येशूने प्याला घेतला, त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला। येशू म्हणाला, तुम्ही सर्वांनी यातून प्यावे, कारण हे माझे कराराचे रक्त आहे। हे पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे, परंतु मी तुम्हास सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हा बरोबर नवा द्राक्षरस पिन, त्या दिवसापर्यंत द्राक्षाचा हा उपज मी पिणारच नाही। मग त्यांनी एक स्तोत्रगीत गायल्यावर ते जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले। येशूने सांगितले, आज रात्री माझ्यामुळे तुम्ही सर्व अडखळाल, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांचे दानादान होईल, पण मी मरणातून उठल्यानंतर तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईल। पेत्र उत्तर देत म्हणाला, इतर सर्व जरी आपणाविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही। येशू त्यास म्हणाला, मी तुला खरे सांगतो, आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील। पेत्र म्हणाला, मला तुझ्याबरोबर मरावे लागले तरी मी तुला नाकारणार नाही। आणि इतर शिष्य सुद्धा तसेच म्हणाले। नंतर गेतशमने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, मी थोडा वेळ जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा. येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्या बरोबर यायला सांगितले. यानंतर येशू फार दुःखी व कासावीस होऊ लागला. येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, माझा जीव फार दुःखी व मरण प्राप्त झाला आहे, येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. तो थोड्या अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणून प्रार्थना करू लागला, हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्या पुढून जाऊ दे, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मग तो शिष्याकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, तुम्हा लोकांस माझ्या बरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तर हो. नंतर येशू शिष्याकडे परत गेला तेव्हा त्यास आढळून आले की त्याचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत, कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही अजून झोप आणि विसावा घेत आहात काय? पहा, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, चला, पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. येशू हे बोलत असतानाच 12 जणांपैकी एक जो यहुदा तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते, मुख्य याजक लोक आणि वडीलजन यांनी त्यांना पाठवले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते आणि त्यास धरून देणाऱ्याने त्यांना खून देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा. मग येहुदा येशूकडे गेला आणि म्हणाला, रब्बी, आणि येहुदाने येशूचे चुंबन घेतले. येशू त्यास म्हणाला, मित्रा, जे करण्यास आलास ते कर. मग ते येशूकडे आले, त्यांनी येशूवर हात टाकले व त्यास धरले. हे झाल्यावर येशू बरोबर असलेला एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. येशू त्या मनुष्यास म्हणाला, तू आपली तलवार म्यानात ठेव, जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात. मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूताच्या 6,000 सैन्याची एक अशा 12 अधिक पलटणी पाठविल, हे तुम्हाला कळत नाही काय? परंतु हे अशा रीतीने झाले पाहिजे. असा जो शास्त्रलक आहे तो कसा पूर्ण होईल? यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, जसा मी कोणी गुन्हेगार आहे अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आलात काय? मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही, परंतु ह्या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की संदेश त्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. नंतर येशूचे सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले. त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्यास महायाजक कैफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे महायाजकाच्या आवारापर्यंत गेला आणि जाऊन शेकत बसला. काय होते ते पाहण्यासाठी कामदारासोबत बसला. येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक लोक आणि सर्व यहुदी अधिकारी सभा याच्या विरुद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. पुष्कळ खोटे साक्षी पुढे आले आणि येशू विरुद्ध साक्षी देऊ लागले. परंतु येशूला जीवे मारण्याचे काहीही कारण यहुदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली, हा मनुष्य असे म्हणाला की देवाचे भवन मी पाडू शकतो आणि ते 3 दिवसात पुन्हा बांधू शकतो. तेव्हा महायाजक उठून येशूला म्हणाला, हे लोक तुझ्या विरुद्ध साक्ष देत आहेत, तुझ्या विरुद्ध जे आरोप आहेत त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय? पण येशू काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा महायाजक येशूला म्हणाला, जिवंत देवाच्या नावाची शपथ मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग, तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय? येशू त्यांना म्हणाला, होय, मी आहे. जसे तू म्हणालास तरी मी तुम्हाला सांगतो, ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पहाल. जेव्हा महायाजकाने हे ऐकले तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, याने देवाविरुद्ध निंदा केली आहे. आम्हास आणखी साक्षीदाराची गरज राहिली नाही. याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले. तुम्हास काय वाटते? यहुद्यांनी उत्तर दिले, तो अपराधी आहे आणि त्यास मरण पावलेच पाहिजे. तेव्हा ते त्याच्यावर थुंकले. त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. ते म्हणाले, ख्रिस्त आमच्यासाठी भविष्य सांग, तुला कोणी मारले? यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, तू सुद्धा गालील प्रांताच्या येशू बरोबर होतास. पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही. मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले की तेथे असलेल्या लोकास म्हणाली, नासरेतकर येशू बरोबर हा होता. पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारून म्हणाला, मी त्यास ओळखत नाही. काही क्षणानंतर तिथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्यास म्हणाले, तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस हे आम्हास माहीत आहे. तुझ्या बोलण्यावरून हे आम्हास स्पष्ट दिसून येते. मग तो स्वतःला शपथ देऊ लागला. तो जोरात म्हणाला, मी देवा शपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही. पेत्र असे म्हणाला, तोच कोंबडा आरवला. नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले. कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. यानंतर पेत्र तिथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला. मत्तयाचे सुवर्तमान याचा 27वा अध्याय. जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशू विरुद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. त्यांनी येशूला साकळ दंडाने बांधून दूर नेले व शासक पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा येशू दंडास पात्र ठरण्यात आला असे पाहून त्या शत्रूच्या हाती देणारा यहुदा पस्तावला. म्हणून त्याने चांदीची 30 नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलाकडे परत आला. तो म्हणाला, मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे. यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, आम्हास त्याचे काय, तो तुझा प्रश्न आहे. तेव्हा यहुदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. मुख्य याजकाने चांदीची ती 30 नाणी घेतली आणि ते म्हणाले, हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमाविरुद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जीवे मारण्यासाठी दिले होते. तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराच्या शेत नावाची जागा विकत घेतली. त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात. तेव्हा इर्म्या संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले. त्याने म्हणले आहे की, आणि इस्रायलच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरले होते त्याचे मोल ते 30 शेकेल त्यांनी घेतले. मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीचे त्या 30 नाण्याची त्यांनी ते कुंभाराच्या शेतासाठी दिले. मग राज्यपाल पिलाताकडे येशू उभा राहिला. तेव्हा पिलाताने त्यास प्रश्न विचारले. तो म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, होय मी आहे जसे तुम्ही म्हणता. पण तेव्हा मुख्य याजक व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले. तेव्हा तो गप्प बसला. म्हणून पिलात येशूला म्हणाला, हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना, तर मग तू का उत्तर देत नाहीस? परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला. वलांडन सणानिमित्त दरवर्षी लोकांसाठी राज्यपालाने त्याच्या निवडीप्रमाणे तुरुंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती. तेव्हा तेथे एक बरब्बा नावाचा कुप्रसिद्ध कैदी होता. म्हणून जेव्हा लोक जमले तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे, बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला? कारण त्यास कळले होते की त्यांनी त्यास मत्साराने धरून दिले होते. तो न्यायसनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, ह्या मनुष्याविषयी सावध राहा, कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःख सहन करावे लागले आहे. पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जीवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळवले. राज्यपालाने त्यांना विचारले, मी या दोघातून तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे? लोकांनी उत्तर दिले, बरब्बाला. पिलाताने विचारले, मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे? सर्व लोक ओरडून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका. आणि तो म्हणाला, का, त्याने काय अपराध केला आहे? परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, त्याला वधस्तंभावर खिळा, लोकांच्या पुढे आपले काहीही चालत नाही. हे पिलाताने पाहिले, पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते. तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. सर्व लोक म्हणू लागले, त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो. मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले, पण येशूला चाबकाने फटके मारले व त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्या हाती सोपून दिले. नंतर पिलाताचे शिपाई त्याला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपाईची तुकडी जमवली. त्यांनी त्याचे कपडे काढून व त्यास एक किरमीचा झागा घातला. मग एक काट्याचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेद दिला. मग शिपाई त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, यहुद्यांचा राजा चिरायू हो. आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेद घेऊन त्याच्या डोक्यावर मारले. येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्यास घातले. मग ते त्यास वधस्तंभावर खिळाव्याला घेऊन गेले. ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरणेकर नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्यास धरून त्याचा वधस्तंभ व्हायला लावले. जेव्हा ते गुलगाता म्हणजे कवटीची जागा नावाच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी त्यास पित्त मिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाकला पण पिण्यास नकार दिला. त्यांनी त्या वधस्तंभावर खेळले. नंतर त्यांनी चिट्टे टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. शिपाई तेथे बसून येशूला पहारा देऊ लागले आणि हा यहुद्यांचा राजा येशू आहे असे लिहिलेले आरोप पत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले. दोघं चोरांना एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे त्याच्या बरोबर वधस्तंभ खेळण्यात आले. जे जवळून जात होते ते आपली डोकी लावून त्याची निंदा करून म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून 3 दिवसात परत उभं करणाऱ्या स्वतःला वाचव, तर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकसह नियमशास्त्राचे शिक्षक व वडिलांसह इतरांसारखी त्याची चेष्टा करीत म्हणाले, याने दुसऱ्यांना वाचवले परंतु तो स्वतःला वाचवू शकत नाही. हा इस्रायलचा राजा आहे, असेल तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तो देवावर विश्वास ठेवतो, देवाला तो पाहिजे असेल तर त्याने त्यास वाचवावे, कारण तो म्हणत होता मी देवाचा पुत्र आहे. तसेच त्याच्या बरोबर वधस्तंभावर खेळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. मग दुपारी 12 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता. सुमारे 9व्या ताशी येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, येलोही येलोही लमा सबखतनी, याचा अर्थ माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकून म्हटले, तो एलियाला बोलावत आहे. त्यांच्यातला एक लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून त्यास प्यायला दिला. परंतु त्यातील दुसरे म्हणाले, त्याला एकटे राहू द्या, एलिया येऊन त्यास वाचवतो काय ते पाहू, ते आपण पाहू. पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि त्याचा प्राण सोडला. पहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत 2 भागात फाटला गेला. भूमी कापली, खडक फुटले, कबरी उघडल्या आणि जे पवित्र जन मरण पावले होते ते उठले गेले. ते लोक कबरीतून बाहेर पडले. येशूचे पुनरुत्थान झाल्यावर ते लोक पवित्र नगरीत गेले आणि अनेकांनी त्यांना पाहिले. आता शताधिपतीने त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, हा खरोखर देवाचा पुत्र होता. तेथे बऱ्याच स्त्रिया काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करीत या स्त्रिया गालिल प्रांताहून त्याच्या मागोमाग आल्या होत्या. त्यांच्यात मग्दलिया नगराची मरिया, याकोब व योसेफ याची आई मरिया आणि जब्दीचे पुत्र याकोब योहान याची आई या तेथे होत्या. संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा आरिमथाईचा एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता. तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्यास हुकूम केला. नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरीत ठेवले. नंतर कबरीच्या तोंडावर एक मोठी धोंड लुटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला. मग्दलिया नगराची मरिया आणि याकोब योसेफ याची आई मरिया कबरेसमोर बसल्या होत्या. त्या दिवसात तयारीचा दिवस म्हणत असत. दुसऱ्या दिवशी मुख्य याजक लोक व परुषी पिलाताकडे गेले. ते म्हणाले, साहेब, आम्हास आठवण आहे की तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की मी 3 दिवसांनी परत जीवनात येईल, म्हणून 3 दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याची आज्ञा करा, कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरून नेण्याचा प्रयत्न करतील, मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. पिलात म्हणाला, तुमच्या बरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा. म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला होता. तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले. मत्तेचे सुवर्तमान याचा 28वा अध्याय. मग शब्बतानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच पहाटेस मग्दलिया नगराची मरिया, याकोब व येसुफ यांची आई मरिया कबर पहावे असते ते गेल्या. त्यावेळी पहा तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लुटली व तीवर बसला. त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. पहारा करणारे शिपाई खूप घाबरले. ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यासारखे झाले. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, भिऊ नका, कारण मी जाणतो की ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात, पण तो इथे नाही, कारण तो म्हणाला होता त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पहा. आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा तो मरणातून उठला आहे आणि बघा तो तुमच्या पुढे गालिल प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पहाल. पहा, मी तुम्हाला सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या. मग पहा येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, शांती असो. त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, भिऊ नका, जा माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालिल प्रांतात जावे, ते तिथे मला पाहतील. त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायातील काही जण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले. नंतर याजक जाऊन वडील जनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणायला सांगितले. ते म्हणाले, लोकास असे सांगा की आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरून नेले. हे जर राज्यपालाच्या कानावर गेले तर आम्ही त्यास मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही. मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहुदिया लोकात आजवर बोलण्यात येते. पण 11 शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे, म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकास पाळावयाला शिकवा. आणि पहा, युगाच्या शेवटपर्यंत मी सदोदिस तुमच्या बरोबर आहे. मत्तेचे शुभवर्तमान याचा 3 अध्याय. बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात यहुदिया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. कारण यशया संदेष्टेच्या द्वारे त्याच्याविषयी असे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता, त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरुशलेम शहर सर्व यहुदिया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपूर्ण प्रदेश त्याच्याकडे आला. तो आपापली पापे पदरी घेत असता त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी अनेक लोकास आपल्याकडे बाप्तिस्मासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, अहो विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळाव्यास तुम्हास कुणी सावध केले? तर पश्चातापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या. आणि अब्राम तर आमचा पिता आहे असे आपसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका, कारण मी तुम्हास सांगतो, देव या दगडापासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे. आणि झाडाच्या मुळाशी आत्ताच कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल. मी तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी पाण्याने करत आहे, परंतु माझ्या मागून येणारा तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे, आणि त्याच्या चपला उचलून घेऊन चालण्याची देखील माझी योग्यता नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करेल व आपले गहू कोठारात साठवेन, पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकेल. यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता त्याच्याकडे आला. परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे? येशूने त्यास उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व न्यायी पण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे. तेव्हा त्याने ते होऊ दिले. मग येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर येशू पाण्यातून वर आले आणि पहा, त्याच्यासाठी आकाश उघडले. तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहिले आणि आकाशातून वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याविषयी मी फार संतुष्ट आहे. मत्तेचे शुभवर्तमान याचा 4 अध्याय. मग सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यास अरण्यास नेले. 40 दिवस आणि 40 रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली. तेव्हा परीक्षक येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर. परंतु येशूने उत्तर दिले, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मग सैतानाने त्यास यरुशलेम ह्या पवित्र शहरास नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टेकडावर उभे केले आणि त्यास म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील. येशूने त्यास म्हटले, असे लिहिले आहे की तुझा देव जो प्रभू याची परीक्षा पाहू नको. मग सैतानाने त्यास एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यास जगाची सर्व राज्य त्यातील सर्व ऐश्वर सहित दाखवली आणि तो त्यास म्हणाला, जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन. येशूने त्यास म्हटले, अरे सैताना, माझ्यापासून दूर हो, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर. मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशूची सेवा करू लागले. योहानाला तुरुंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला. नासरेत सोडून जुबलून व नप्ताली याच्या सीमेतील गालीलच्या सरोवराच्या कफरनहुमास तो जाऊन राहिला. यशया संदेष्टाने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ह्यासाठी हे झाले. ते असे होते की जुबलून आणि नप्ताली हा प्रांत सरोवराच्या किनाऱ्यावरील यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील. जे लोक काळोखात बसत होते त्यांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर ज्योती उदय पावली आहे. तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरू केले व तो म्हणू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते. येशू त्यांना म्हणाला माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हास मासे धरणारे करीन. मग ते लगेचच जाळे सोडून त्याच्या मागे चालू लागले. येशू तेथून पुढे चालत जात असता त्यांनी दुसरे दोघे भाऊ जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्याचे वडील जब्दी याच्याबरोबर हुडीत पाहिले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले. गालील प्रांतात सगळीकडे फिरत येशूने त्याच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले. येशू विषयीची बातमी सर्व सिरिया प्रांत भर पसरली. मग जे आजारी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडित होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता, अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले. मग गालील प्रांत, दकापलिस नगर, यरुशलेम शहर, यहुदिया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्या मागे चालू लागले. मत्तयाचे सुवर्तमान याचा 5वा अध्याय. जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहिले तेव्हा तो डोंगरावर चढला. मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला जे आत्मीय दीन आहेत ते धन्य आहेत कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतात ते धन्य आहेत कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य आहेत कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. जे न्यायपणाचे भूकेले व तहानेले ते धन्य आहेत कारण ते संतुष्ट होतील. जे दयाळू ते धन्य आहेत कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य आहेत कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. न्यायीपणा करता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशा प्रकारे छळ केला. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्याच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही आणि दिवा लावून तो कोणी टोपली खाली लपवून ठेवत नाही. उलट तो दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. तुमचा प्रकाश इतरांसमोर अशा प्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे. नियमशास्त्रात किंवा संदेष्टाचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असा विचार करू नका. मी ते रद्द कराव्यास नव्हे तर ते पूर्ण कराव्यास आलो आहे. कारण मी तुम्हाला खरे सांगतो आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील परंतु सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञेतील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकविल त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील व शिकविल त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील. म्हणून मी तुम्हाला सांगतो शास्त्री व परुषी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांस सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडंगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरक अग्नीच्या परीक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर. तुझा फिर्यादी तुझ्या बरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाहीतर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खरे सांगतो, शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे काम वासनेने पाहतो त्याने आपल्या अंतकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तू उपट आणि फेकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझा एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तू तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझा एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सुटपत्र द्यावे हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो तो तिला व्यभिचारणी करीतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नी बरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. आणखी खोटी शपथ वाहू नको तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खरे कर. म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका कारण ते देवाचे आसन आहे, पृथ्वीचीही वाहू नका कारण ती त्याचे पादासन आहे, यरुश्लेमीचीही वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे, आपल्या मस्तकाचीही वाहू नको कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे, याहून अधिक ते त्या दुष्टापासून आहे. डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नील त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो दुष्टावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. मत्तयाचे सुवर्तमान याचा 6वा अध्याय. लोकांनी आपले न्यायपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायपणाची कृत्ये त्यांच्या समोर करू नये, याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमचा स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही. म्हणून ज्या वेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो, त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे. म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हातास कळू देऊ नका, जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो त्याचे प्रतिफळ तुला देईन. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे होऊ नका, कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानामध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आतल्या खोलीस जाऊन दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी निरर्थक बडबड करू नका, कारण आपण काय बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका, कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करावी. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋण्यास त्यांचे ऋणे सोडली आहेत तशीच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेस आणू नकोस, तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत। कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पित्या तुम्हासही क्षमा करील, पण जर तुम्ही इतरांच्या अपराधाची क्षमा करणार नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही। जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका, कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात। मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्याचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे। तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा, यासाठी की तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे, मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल। तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका, कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरी करून नेतील। म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल। डोळा शरीराचा दिवा आहे, म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण जर तुमचे डोळे असदोष असतील तर तुमचे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल। जर तुम्हा ठाई असणारा प्रकाश हा वास्तविक अंधकार आहे तर खरोखरचा अंधार किती असणार? कोणालाही दोन धन्याची चाकरी एका वेळी करणे शक्य नाही। तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील, किंवा तो एका धन्याशी कनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल। तसेच तुम्हा देवाची आणि पैशाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करू नका, की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका। जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्वाचे आहे की नाही? आकाशातील पक्ष्याकडे पहा, की पेरित नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो। तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही? आणि चिंता करून आपल्या आयुष्याची लांबी हातभर वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का? आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुलाविषयी विचार करा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत। तरी मी तुम्हाला सांगतो की सलमोन राजा देखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यातील एकासारखाही समजला नव्हता। तर अहो अल्पविश्वासू लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात, त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याही पेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय? आम्ही काय खावे किंवा काय प्यावे अथवा आम्ही काय पांघरावे असे म्हणून काळजी करू नका, कारण या सर्व गोष्टी मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय करतात। कारण तुमचा स्वर्गीय पित्याला तुम्हास या गोष्टीची गरज आहे हे ठाऊक आहे। तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील। म्हणून उद्याची चिंता करू नका, कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो। म्हणून उद्याची चिंता उद्या स्वत करेल, ज्या दिवसाचे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे। मत्तयाचे शुभवर्तमान याचा 7वा अध्याय। इतरांचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत, कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढतात त्याच प्रकारे तुमचेही दोष काढले जातील, आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल। तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे। अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल। जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरापुढे टाकू नका। टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येऊन तुम्हासही फाडतील। मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल। कारण प्रत्येक जण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते। तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल, किंवा त्याने मासा मागितला असता त्याऐवजी त्यास साप देईल? वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागविल। यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्रांच्या व संदेष्टांच्या शिकवणीचे सार हेच आहे। अरुंद दरवाजाने आज जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ लोक आहेत, पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यास तो सापडतो ते फारच थोडके आहेत. खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेशात घेऊन तुमच्याकडे येतात, पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यासारखे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यास ओळखाल. काटेरी झाडाला द्राक्षे लागतात काय, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येतात काय? त्याचप्रमाणे चांगले झाड चांगले फळ देते, परंतु वाईट झाड वाईट फळ देते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. ह्यास्तव त्यांना तुम्ही त्याच्या फळावरून ओळखाल. मला प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मी तुम्हास ओळखत नाही. आवो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा. जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचरण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे. अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले, मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला, वादळास घर सापडले, पण ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा आहे. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला, वादळ वाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणाने थक्क झाला, कारण येशू त्यांना त्याच्या नियमशास्त्र शिक्षणाप्रमाणे नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता. मत्त्याचे सुवर्तमान त्याचा 8वा अध्याय. येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्या मागे जाऊ लागले. तेव्हा पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला. मग येशूने त्यास म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण वाहा. मग येशू कपर्नहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे. येशू त्यास म्हणाला, मी येऊन त्यास बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशा योग्यतेचा मी नाही, पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल, कारण मीही एक अधिकारी असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हणले की तो येतो, आणि माझ्या दासाला हे कर म्हणले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्रायलास एवढा विश्वास आढळला नाही. मी तुम्हास सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब यांच्या पक्तीस बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजारांना बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. असे जे यशया संदेष्टेच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालिलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कुणी एक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, गुरुजी, आपण जेथे कुठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्यास म्हणाला, खोकडास बिळे व आकाशातील पाखरास घरटे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही. मग त्याच्या शिष्यापैकी आणखी एक जण त्यास म्हणाला, प्रभूजी, मला पित्याच्या मरणापर्यंत त्याच्याजवळ राहून त्याच्या मरणानंतर त्यास पुरून येऊ द्या. येशूने त्यास म्हटले, तू माझ्या मागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे. मग तो तारवास चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्या मागे चढले. तेव्हा पहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले होते की ते तारू लाटांनी झाकू लागले तेव्हा येशू तर झोपेत होता तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले प्रभूजी वाचवा आम्ही बुडत आहोत. तो त्यांना म्हणाला अहो अल्पविश्वासी तुम्ही का घाबरला. मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटाही याचे ऐकतात. मग तो पलीकडे गद्रेकराच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कब्रातून निघून येत असताना भेटले. ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा ते ओरडून म्हणाले हे देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस. नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पिढ्या द्यायला येथे आलेला आहेस काय. येथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकराचा मोठा कळप चरत होता. मग ती दुष्ट आत्मे त्यास विनंती करू लागली की तू जर आम्हास काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपास आम्हास पाठवून दे. त्याने त्यास म्हटले जा. मग ती निघून डुकरा शिरली आणि पहा तो संपूर्ण कळप कड्यावरून धडक जाऊन समुद्रात पाण्यात बुडून मरण पावला. मग त्या डुकराला चारणारे नगरात पळाले आणि त्यांनी जाऊन भूतग्रस्ताच्या गोष्टी सकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा सर्व नगर येशूला भेटाव्यास निघाले आणि त्या सीमेबाहेर जाण्याची विनंती केली. मत्तयाचे शुभवर्तमान याचा 9वा अध्याय. तेव्हा येशू तारवाज बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला. तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणा एका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवरून पडून होता. येशूने त्याचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले मुला धीर धर तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत. काही नियमशास्त्रांच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे. येशूला त्याचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता. कारण तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग असे म्हणणे ह्यातून कोणते सोपे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्ही जाणावे म्हणून. मग येशूच्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला उठ आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. मग येशू तेथून पुढे निघाला असता तेव्हा त्याने मत्तै नावाच्या मनुष्यास जकात गोळा करताना त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला माझ्या मागे ये. तेव्हा तो उठला आणि त्याच्या मागे गेला. येशू मत्तैच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्या बरोबर जेवायला बसले. जेव्हा पुरुषांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर का जेवतो. येशूने त्यांना हे बोलताना ऐकले तेव्हा तो त्यांना म्हणाला वैद्यांची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही तर जे आजारी आहेत त्यांना आहे. मी तुम्हाला सांगतो जा आणि याचा अर्थ काय ते शिका. मला दया हवी आहे आणि यज्ञ नको. कारण मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्चातापासाठी बोलाव्यास आलो आहे. मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले आम्ही व परुषी पुष्कळ उपवास करतो पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत ते का. येशूने त्यांना उत्तर दिले जेव्हा वर सोबत असतो तेव्हा त्यांच्या वराड्यांना दुःखी कसे राहता येईल. परंतु अशी वेळ येईल जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपवास करतील. कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावित नाही कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते. तसेच कुणीही नवा द्राक्षरस जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. घातला तर त्या पिशव्या फुटतात व द्राक्षरस सांडतो. तर नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशव्यात घालतात म्हणजे दोन्हीही टिकून राहतात. येशू या गोष्टी त्यांना सांगत असता येहूद्यांच्या सभास्थानात एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला माझी मुलगी आत्ताच मरण पावली आहे परंतु आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल. तेव्हा येशू उठून आपल्या शिष्यांबरोबर त्याच्या मागे जाऊ लागला. मग पहा वाटेत 12 वर्षापासून रक्तस्त्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काटाला शिवली. कारण ती आपल्या मनात म्हणत होती मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन. तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला मुली धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्या क्षणी बरी झाली. मग येशू त्या येहुदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावांना पाहिले. तो म्हणाला वाट सोडा कारण मुलगी मरण पावलेली नाही ती झोपेत आहे. तेव्हा ते त्यास हसू लागले. मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. आणि ही बातमी त्या सर्व प्रांतात पसरली. तेव्हा येशू तिथून जात असता दोन आंधळे त्याच्या मागे ओरडत चालले म्हणू लागले हे दाविदाच्या पुत्रा आम्हावर दया कर. येशूच्या घरात गेला तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे त्याच्या मागे आत आले. त्याने त्यांना विचारले मी तुम्हा दृष्टी देऊ शकेल असा तुमचा विश्वास आहे का? होय प्रभू, त्यांनी उत्तर दिले. मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या सोबत घडो. आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, पहा हे कोणाला कळू देऊ नका. परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची कीर्ती गाजवली. मग ते दोघे तिथून निघून जात असता लोकांनी एका मुक्या भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले. जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकास याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, इस्रायलमध्ये यापूर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नाही. परंतु परुषी म्हणाले, हा भूताच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढतो. येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राजाच्या स्वार्थाची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करत प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला. आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला, कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक खरोखर फार आहे पण काम करी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धान्याकडे प्रार्थना करा की त्याने आपल्या पिकाची कापणी करायला काम करी पाठवावेत.